नागपूरच्या पेपराबद्दल ऐकत असता एक आपण त्या कार्यक्रमाचं वाचनही करतो.
नागपूरला झालेल्या आनंद यात्रांचं वर्णन देखील इथं वाचलं जात आणि फार पूर्वीपासून नागपूरच्या केंद्राबद्दल तुम्हाला माहितीही आहे आणि तुम्ही सगळे ऐकतही असता. आजचा जो कार्यक्रम आहे गुरुस्तवनाचा तो नागपूरच्या केंद्राने सादर केलेला आहे. नागपूरहून या कार्यक्रमासाठी म्हणून गुरुपूजनासाठी आणि या सद्गुरुस्तवन कार्यक्रमासाठी असे ही मंडळी आलेली आहेत. त्यामुळं आजचं केंद्र हे तशा दृष्टीने एक विशेष केंद्र आहे कारण हा असा उपक्रम प्रथमच इथं होतो आहे. जसं काल मंगेशचं मनोगत झालं तेही प्रथमच झालं की अमेरिकेतल्या एखाद्या साधकांनी आपलं गुरुस्तवन पाठवून द्यायचं आणि इथं आपण ते स्क्रीनवर पाहायचं तसा हा कार्यक्रम देखील तसा अधिकवच आहे.
श्री सद्गुरुनाथाय नमः. परमपूजनीय सद्गुरु स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ नागपूर केंद्राकडून परमपूजनीय स्वामीजी समोर हा कार्यक्रम सादर होत आहे. नागपूर केंद्रातर्फे आपलं सर्वांचे स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करूया. प्रार्थना सर्वत्र सौ जोशी काकू सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जोशी काकू, जोशी काका नियमितपणे केंद्रात येणारे व सद्गुरु कृपांकित आहेत. अतिशय ऍक्टिव्ह असे मेंबर आहेत नागपुरातले.
प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तम
आम्ही नेहमीच पुणे केंद्राचे कार्यक्रम जसे जमतील तसे अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. येथील कार्यक्रमांचा नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, शिस्त आम्हाला नेहमीच भावते. अशाच प्रकारे नागपूरला परमपूजनीय स्वामीजींच्या शिबिरातील कार्यक्रमही आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. परंतु पुण्यात होता तशा प्रकारे म्हणजे इतके परफेक्ट आम्हाला चालत नाही. आम्ही तसा प्रयत्न मात्र करतो. परंतु यावेळी प्रत्यक्ष पुण्यात परमपूजनीय स्वामीजींसमोर आम्हाला कार्यक्रम करायला मिळतोय हे आमचे अहोभाग्य आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यातील ज्येष्ठ साधक मंडळींशी संवाद साधता आला. तसेच त्यांचा नेमकेपणा, वक्तशीरपणा व शिस्त सारेच अनुभवता आले. आम्ही नागपुरात जास्तीत जास्त 15 दिवस आधी तयारी करायला घेतो. वैदर्भीय खाक्या म्हणतात तो हाच बहुतेक. पण इथे या कार्यक्रमाची रूपरेषा नोव्हेंबर डिसेंबर कडे ठरली. तसेच फेब्रुवारीत लिखाण लिहून देखील तयार होते. म्हणूनच येथील सर्व कार्यक्रम अतिशय नीटनेटके व नेत्रदीपक होतात. परमपूजनीय मोठे स्वामीजी सर्वप्रथम 1982 साली नागपुरात आले. त्यावेळी सद्भक्त श्यामाताई पेंडसे, सद्भक्त दादा जोशी, सुरुताई जो, सुमतीताई संत, सद्भक्त पोफळी काका, सुधाताई पोफळी अशी काही बोटांवर मोजण्याची मंडळी अनुग्रहित होती. या ज्येष्ठ साधक मंडळींनी पुढाकार घेऊन नागपुरात स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाची स्थापना केली. स्वतः मोठ्या स्वामीजींनी नागपुरात त्याची स्थापना केली. त्यानंतर सलग 3 वर्ष स्वामीजी नागपूर आनंद यात्रेला येत होते. या दरम्यान बराच साधक विस्तार झाला. नागपुरातही या ज्येष्ठ साधक मंडळींनी वेगवेगळ्या परिसरात छोटे केंद्र स्थापन केले. सद्भक्त सुमतीताई संत एक युवा केंद्र त्यांच्या घरीच घेत असत. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रेमळ, वाणी अतिशय रसाळ होती. भाषेवरही त्यांचे फार प्रभुत्व, ऐकल्यावर एकदम छाप पडत असे. असेच एकदा कुठल्या तरी कार्यक्रमात मी त्यांचे 2 शब्द ऐकले, ज्यात त्यांनी त्यांच्या त्या घेत असलेल्या युवा केंद्राविषयी माहिती दिली होती. मी त्यांच्याकडून पत्ता वगैरे समजावून घेतला तर त्या मी राहत असलेल्या सोसायटीच्या बाहेरच्याच फ्लॅट्समध्ये राहत होत्या. मला वाटतं मी 16-17 असेन त्यावेळी. मग नियमितपणे केंद्रात जाऊ लागले. त्या फार छान केंद्र घेत असत. करुणाष्टके, गीता, गीताई, भजन, अभंग, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी व निरूपणे असे एकूण स्वरूप होते. हळूहळू सद्गुरूंविषयी ओढ निर्माण झाली. मग ही ओढ स्वस्त बसू देईना, तरी अनुग्रह वगैरे काय असतो हे काही माहीत नव्हते. पुणे म्हणजे त्यावेळी माझ्या दृष्टीने फॉरेन सारखेच होते. पण एका मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्ताने वरातीबरोबर पुण्यात येण्याचा योग आला तर स्वामीजींच्या दर्शनाला जाऊन येऊ असे ठरवले. लग्नाच्याच पोशाखात मी व माझी आई माया अपार्टमेंटला गेलो. केंद्र जवळपास संपलेलं होतं, परंतु नागपूरहून सुमताईच्या केंद्रातून 2 साधिका आल्या आहेत हे समजल्यावर स्वामीजींनी केंद्र थोडं 4-5 मिनिटं लांबवलं. आमची विचारपूस केली. 2-3 दिवस थांबा, मी अनुग्रह देतो असेही ते म्हणाले. पण आम्हाला ते शक्य नसल्यामुळे आम्ही नंतर बघू असे त्यांना म्हटले. नमस्कार झाले. असे नमस्कारही यापूर्वी घडले नव्हते. पॅरालिसिस झाल्यामुळे ते पलंगावर आडवे होते. आम्ही त्यांच्या छातीवर डोके ठेवले आणि त्यांनी एकदम कवे तोडून घेतले. त्यांच्या व आमच्याही डोळ्यातून आनंदाशू वाहत होते. चणू आनंदाचा महापूर लोटला होता. आपण व हे का रडतायत हे उमजत नव्हतं. पण काहीतरी अलौकिक, वेगळं पण हवं हवंसं वाटणारं असं काही घडत होतं. ती स्वामीजींची पहिली व शेवटची पण अतिशय हृदयस्पर्शी अशी भेट ठरली. त्यानंतर 2 वर्षांनी गुरु पौर्णिमेला स्वामीजींनी देह ठेवल्याचे समजले. तेव्हा पोरकेपणा म्हणजे काय असतो ते एका क्षणात जाणवले. पुढे कालांतराने आता आपलं कसं हा मला पडलेला प्रश्न सुमती त्यांनी सोडवला. परमपूजनीय स्वामी मकरनाथ प्रथमच डिसेंबर 1998 शेवटी नागपूर आनंद यात्रेला आले होते. त्यावेळी मी काही कारणाने कौटुंबिक विवंचने थोडक्यात फार दुःखात होते. वय लहान होते. बरोबर त्याचवेळी मला आधार बळ वाटावा असे परमपूजनीय स्वामी मकरनाथांचा अनुग्रह मला लाभला. त्यानंतर मात्र माझ्या आयुष्याची दिशाच बदलली. आजही स्वामीजी माझ्या जीवनात आल्यावर आपले जीवन कसे घडले याचा विचार केला तर जीवनात त्यानंतर दुःखे आलीच नाही असे वाटते. सुखे दुःखे इतर प्रत्येकाच्या जीवनात येतच असतात, परंतु दुःखांना कधी फार मोठं केलं नाही. ती आलीच तरी ती सहजच वाटावी इतकी सहनशक्ती आपोआपच आली. सद्गुरु जीवनात येण्याआधीची मी व आताची मी यात खरोखरच आमूलाग्र बदल घडला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेव्हा मी एकटी होते व आता पावलोपावली स्वामीजी सोबत असतात. आपल्याबरोबर सद्गुरु आहेत ही भावना सर्व समस्यांना तोंड देते. कित्येकदा वाटेवरून भरकटते पण पुन्हा परत येते. मला वाटतं स्वामीजी हात धरून परत आणत असावे. लहान मुल नाही का आईचा हात सोडून इकडे तिकडे पळायला बघतं आणि आई पुन्हा त्याच्या मागे धावत जाऊन बकोटा पकडून त्याला परत आणते. तसंच काहीच असावं. मात्र किती भरकटलं तरी स्वामीजींचं हृदयातील स्थान, त्यांच्याविषयीची प्रगाढ निष्ठा व विश्वास काही कमी होत नाही. आई तरी राग येऊन मुलाला दोन रट्टे देते व मेल्या म्हणून परत कडेवर घेते. स्वामीजींचं म्हणजे असं करणंही फार मायेनं की आपल्यालाच आपल्या भरकटण्याची लाज वाटावी. खरंच किती हे निर्व्याज प्रेम. मला असं कधी करता येईल? कधी कुणाकडे एवढ्या प्रेमळ नजरेनं प्रेमळ अंतकरणानं बघता येईल? सध्या घरूनच सुरुवात केली आहे कारण तिथे हा अभ्यास अतिशय कठीण आहे. बाहेर आपण लोकांशी फार गोड बोलू शकतो पण घरी सगळा आनंदी आनंद असतो. असो, आजच्या या नागपूर केंद्रातर्फे सादर होणाऱ्या कार्यक्रमात सद्गुरूंमुळे आपल्या दैनंदिन जीवनात कसा बदल झाला, आपले आयुष्य कसे घडत गेले याविषयी आपले अनुभव सादर करण्यासाठी नागपूरहून साधक मंडळी आली आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त प्रत्यक्ष सद्गुरूंसमोर ही गुरुस्तवने सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे परम भाग्य होय. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी सद्भक्त देवरस काकांकडे 9 वर्षांपूर्वी केंद्र स्थापन केलं जे न चुकता अतिशय उत्तमपणे सुरू आहे. सद्भक्त देवरस काकांनी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन स्वतःला रामकृष्ण मिशनच्या कार्यात वापरून घेतलं. मूळतच आध्यात्मिक पिंड, त्यात सद्भक्त अरुणाताई व परदेशात असलेली दोन मुले यांचीही साथ लाभली. आज परदेशी मुले असल्यानंतर ज्या एकाकी व वैफल्यग्रस्त आयुष्याचा ज्येष्ठ नागरिक मंडळी सामना करीत असतात त्यांच्यासारख्यांना यांचे आयुष्य म्हणजे खरोखरच आदर्श ठरावे. सद्गुरूंची कृपा त्यांना कशी लाभली हे ऐकूया त्यांच्या शब्दात.
स्वामी मकरंदनाथ आज स्वामींच्या चरणी आपण त्याला विचारू जावं. स्वामी हे शब्द पण आपलेच आहेत, फक्त आमची वाणी शुद्ध राहावी ही आज आपल्या चरणी प्रार्थना. न ब्रह्म लोके न च देव लोके न यक्ष गंधर्व मनुष्य लोके लोकस्य जाती चरात्मनेता नान्योस्ति तत्वो हि मनुष्य चंद्र वाणितस्त्वं स्वहि सिंद्रहि ऋषिभिः चापि पूजितः वैद्य सर्वस्य लोकस्य वन्देहम् अपि त्वं विभो. भगवान बुद्ध जीवांचे हे वंदन आहे. सर्वप्रथम मी जेव्हा हे वंदन ऐकलं तेव्हा माझ्या समोर स्वामीजी आपण आला. आपल्या मान्यता असलेल्या या ब्रह्मलोक देवलोक यक्षलोक गंधर्वलोक याच्या पलीकडे स्वामीजी आपण आहात. खरे तर आपण या जन्म मृत्यूच्याच पलीकडे आहात. सर्व ऋषीगणात आपण पूजनीय आहात. वैद्यांमध्ये भवरोग दूर करणारे आपण सर्वश्रेष्ठ वैद्य आहात. आपणास मी वंदन करतो. परमपूजनीय स्वामीजी, परमपूजनीय माधुश्री समुद्राताई यांचं चरण प्राण. आजचा हा दिवस आम्हा नागपूरकरांना चिरस्मरणीय दिवस ठरणार आहे. स्वामीजी जसा एखादा क्रिकेट प्लेअर लॉर्ड्सच्या मैदानावर तर टेनिस प्लेअर विंबल्डनच्या मैदानावर आयुष्यात एकदा तरी खेळायला मिळावं म्हणून स्वप्न रंगत असतो, तसं आम्हा नागपूरकरांच्या साधक मंडळींना पुण्याच्या केंद्रात स्वामीजींच्या समोर त्यांचं स्तवन करण्याचं स्वप्न असतं, त्या साकार होत आहे. आमचे हे लाड आपण अत्यंत कृपाळूपणे करत आहात, काही दोष असतील तर तुझ्या क्षमा असेल. माझ्याकरिता वयाच्या 44 वर्षापर्यंत स्वामी हा शब्द फक्त रणजित देसाई यांच्या स्वामी कारंजीपर्यंतच मर्यादित होता. नागपूरला येऊन 5 वर्षे झाली होती. स्वामी प्रेमाचा झरा 10 किलोमीटर दूर झरझर वाहत होता, पण तहान लागत नव्हती. मला कळत नव्हतं, पण स्वामीजी आपण जाणत होता की मी आपल्या रेडियसमध्ये आलो आहे. स्वामी माधवनाथांच्या शिष्या आदरणीय सुमतीताई संत या स्वामीजींच्या आदेशानुसार केंद्र घेत असत. स्वामी माधवनाथांच्या त्या केंद्राला एक वलय एक आकर्षण होत, आणि नकळत त्यांनी मला व्यापून टाकायला सुरुवात केलेली होती. तरी निमित्त लागतच ना. पांडुरंगाजवळ जाण्यासाठी एक पांडुरंग हवा असतो. सौवर्णाच्या आग्रह खातर फक्त एकदाच येईन म्हणत 1994 साली पहिल्यांदा सुमतीताई संत यांच्या केंद्रात गेलो. प्रवचन काय ते कळलं नाही, पण जाणीव झाली इथे यायला आपण फार उशीर केला आहे, आता हा केवळ सोडवायचा नाही. सो संत मावशी यांनी खूप प्रेमाने आस्थेने आम्हाला स्वामीजींच्या कुटुंबात सामावून घेतले. सुरुवातीपासूनच त्यांचं एकच वाक्य असतं की तुम्ही स्वामीजींची मुलं आहात. संत मावशींच्या केंद्रात प्रथम क्षणात जे भावलं ते त्यांचं सर्वांप्रती प्रेम व करुणा, आडंबर नाही, आग्रह नाही, प्रत्येक दिवस व 10 दिशा मोकळ्या व शुभंकारी. APJ अब्दुल कलाम यांचे एक वाक्य आठवतात. राष्ट्रपती पदाची शपथ घेताना त्यांना विचारण्यात आलं की काही विशिष्ट वेळ व दिवस ठरवायचा आहे का, त्यावर कलाम साहेबांचं उत्तर अतिशय समर्पक होते. ते म्हणाले, जोपर्यंत ही पृथ्वी सूर्याभोवती नियमित फिरते आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा शुभ आहे. आपल्या केंद्रात पण आपल्याला हेच सांगण्यात येत. सर्व्हिसला असताना ट्रेनिंग करता पुण्याला येणं होत असे. 1995 साली एप्रिल महिन्यात त्यानिमित्त येणार होतो. संत मावशी म्हणाल्या, पुण्याला जात आहे तर स्वामीजींचं स्वामी माधवनाथांचं दर्शन घेऊन ये, बघून ये ही संत मंडळी कशी असतात. हो म्हणाल. माया अपार्टमेंट इथे मोठ्या स्वामीजींची झालेली ती भेट अवर्णनीय आहे, सदा वर्तमानात राहणारी. समोर आदरणीय मातोश्री सल्लाताईंना नमस्कार करून आदल्या खोलीत गेलो. स्वामीजींनी खूप प्रेमाने बोलवलं. नमस्कार करता स्वामीजींनी आपल्याजवळ पलंगावर बसवून घेतले व काही करण्याच्या आत आपल्याजवळ ओढून घेतले. माझ्या अश्रूंनी स्वामीजींचा कांदा ओला होत होता व स्वामीजी प्रेमाने पाठीवर हात फिरवत होते. रामकृष्ण संघात 1 जानेवारी हा दिवस कल्पतरू दिवस असतो. या दिवशी भगवान श्री रामकृष्ण देवांनी उन्मनी अवस्थेत आपल्या गृहस्थ भक्तांना तुमचं चैतन्य होवो असा आशीर्वाद दिला होता. माझ्याकरिता स्वामीजींचे दर्शन कल्पतरू दिवसच होता. स्वामीजींची त्या स्पर्श सामर्थ्याने माझ्या काही अनुचित सवयी त्या क्षणीच गळून पडल्या, अगदी शिशुपालाच्या गोष्टीप्रमाणे. नक्कीच त्यावेळेस भगवान शिशुपालाकडे अत्यंत प्रेमाने व करुणेने बघत असतील. माझं स्वामीजींचं हेच पहिलं व शेवटचं दर्शन झालं. 1997 साली ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच संत मावशींनी एकदा सकाळी आम्हा दोघांना घरी बोलवून घेतले व म्हणाल्या, आता नाही म्हणू नका, पुण्याला लगेच जा व स्वामीजींचा स्वामी मकरनाथांचा अनुग्रह घ्या. नशिबाने हो म्हणालो व पुण्याला येण्याचे ठरवले. पावसाचे दिवस होते व त्यांनी आम्हाला अडवायचं ठरवलेलं होतं, पण संकल्प स्वामीजी आपला होता. 15 तासाचा बसचा प्रवास 30 तासात पूर्ण करत पुण्याला पोहोचलो. यापूर्वी स्वामीजीने आम्हाला व आम्ही स्वामीजींना बघितलेले नव्हते. फोन किंवा पत्राची ओळख सुद्धा नव्हती, पण क्षणात स्वामीजींनी आमचा स्वीकार केला व अत्यंत कृपाळूपणे आम्हाला अनुग्रहित केले. स्वामीजींच्या या प्रेमाने आम्ही न्हावून निघत होतो. सो संत मौजी म्हणाला, तुम्हाला स्वामीजींना सुपूर्द केले, आता मी मोकळी झाले. मिळालेला हा स्वामी ठेवा सोडायचा नाही हा निर्धार होता. आमच्या परिवारात मात्र आमचं हे स्वामीमय होणं अपेक्षित नव्हतं. घरी तसं वातावरण पण नव्हतं. त्यामुळे आपली आपली म्हणणारी माणसं दुरावत गेली. ते सर्व बघताना खिन्नता येत असे, पण स्वामीजींना सर्व सांगितलं की मन शांत होत असे. प्रत्येक कठीण प्रसंगात स्वामीजी आपण आम्हाला सांभाळलेले आहात व सांभाळत आहात. 2006 सालाचा एक प्रसंग सांगावा वाटतो. आमचा मुलगा उच्च शिक्षणासाठी USAला जात होता. पुणे मुंबई प्रवास होता, पण पावसाने पुन्हा एकदा अडवायचं ठरवलेलं होतं. सगळे मार्ग बंद होते, पण स्वामीजी आमची काठी करत होते. स्वामीजींनी आम्हाला लागोपाठ 3 दिवस आपल्या घरी बोलवलं. आजही स्वामीजींचे ते शब्द आठवतात. प्रत्येक वेळ स्वामीजी म्हणत, आपल्याला मुंबईला कसे जाता येईल. सतत स्वामीजी आपण आमच्या बरोबर होता. 2 दिवसांनी निघायचे होते. स्वामीजी म्हणाले, टॅक्सीने निघा. टॅक्सीचा विचार घेता सकाळीच निघालो आणि पुन्हा एकदा स्वामी कृपेचा अनुभव घेत होतो. रस्त्याच्या दोन्हीकडे पाणी साचलेलं होतं, पण रस्ता एकदम रिकामा व मोकळा होता. लहानपणी एक फोटो बघायचो. वासुदेव भगवंतांना डोक्यावर टोपलीत ठेवून यमुना नदी ओलांडत आहे. गोष्टी तसं सांगतात की यमुनेला पूर होता व क्रॉस करणे अशक्य होते. टोपलीच्या बाहेर आलेल्या भगवंताच्या पायाच्या अंगठ्याला यमुनेच्या पाण्याचा स्पर्श झाला आणि त्याच क्षणी यमुना दुभंगली व वासुदेवाला वाट मोकळी झाली. आमच्या या भगवंताने पण आमची वाट अशीच मोकळी केलेली होती. स्वामीजी, आपण ठरविल्याप्रमाणे 2008 साली नागपूरला आपल्या केंद्राची सुरुवात झाली. केंद्राच्या जागेकरिता आपण आमच्या घराची निवड केली. ही बातमी जेव्हा संत मावशीने सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या, केंद्राच्या रूपात तुम्हाला जगण्याचा आधार मिळाला आहे. खरंच आहे, अनेक पारिवारिक कलह अडचणींच्या वेळेस या आधाराचा अनुभव आम्ही घेत आहोत. अशा प्रसंगात स्वतःला स्थिर ठेवण्यात या केंद्राचा मोलाचा वाटा आहे. नागपूरच्या आदरणीय श्यामाताई पेंडसे म्हणायच्या, या जन्मी आम्ही खूप उशिरा स्वामींच्या चरणी आलो आहोत. पुढल्या जन्मी आम्ही रांगत रांगत आपल्या चरणाजवळ येऊ असा आशीर्वाद असावा. स्वामींच्या लीला चरित्रात पूजनीय मातोश्री स्व मंजुराताईंचा उल्लेख न करणं ही स्वामी स्तंभाची अपूर्णता आहे. त्या स्वामी चरित्राच्या इंटिग्रेटेड पार्ट आहे. आम्ही पुण्याला आलो आणि मधुराईने आस्थेने चौकशी केली नाही असं कधीच होत नाही. आम्ही भक्त मंडळी कोरडी पोळी कशी खाणार म्हणून स्वतः तुपाचा डबा आणून देणारी ही मावळी आहे. आईंची ही करुणा बघितली की शारदा देवींच्या चरित्राची आठवण येते. भगवान श्री रामकृष्ण देवांच्या शिष्यांची संपूर्ण काळजी ते याचप्रमाणे वाहत असत. मला तर असे वाटते की स्वामींच्या मनात विचार याच्या अगोदर या माऊलीने काळजी घेतलेली असते. आपल्या दोघांच्या या प्रेमात आम्ही सदैव राहू इच्छितो. स्वामीजी, आपण आम्हाला खूप आनंदात ठेवलेला आहे. पुन्हा एकदा स्वामीजी व मातोश्री समधुराताई यांच्या जयंती प्रार्थना. हरि ओम.
जे सद्गुरूंना शरण जातील त्यांची आयुष्य अशाच प्रकारे आनंदित होतील व घडत जातील. देवरस काकांच्या या अतिशय भावपूर्ण अशा मनोगतानंतर सद्भक्त श्रीवर्धन सप्रे आपले गुरुस्तवन व्यक्त करणार आहेत. श्रीवर्धनचे संपूर्ण कुटुंब सद्गुरु कृपांकित आहे. संपूर्ण कुटुंबाचे अनुग्रहित असणे साधनेच्या दृष्टीने फार अनुकूल आहे असे मला वाटते. त्यामुळे निदान बुद्धिभेद करणारे कुटुंबातील तरी सदस्य नसते आणि त्यामुळे साधनेला बळकटी मिळते. आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्रीवर्धनला सद्गुरु कृपा लाभल्यानंतर त्यांच्यात कसा कसा बदल घडत गेला हे आपण त्यांच्याच मनोगतातून ऐकूया.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मोठ्या मोठ्या भाग्याने पुण्यात सद्गुरूंसमोर मला मनोगत व्यक्त करायला मिळालं आहे. मी स्वामीजींकडे माझी आई व आदरणीय श्यामाताई यांच्यामुळे आलो. आदरणीय श्यामाताईंचा आम्हाला खूप आधार वाटत असे. आईमुळे वेगवेगळी आध्यात्मिक पुस्तके व चरित्रे वाचायला मिळत असत. डॉक्टर वर्तकांच्या पातंजल योगसूत्र व उपनिषदांच्या पुस्तकांनी तसेच स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वर दर्शन या पुस्तकाने अध्यात्माविषयी विशेष प्रेरणा मिळाली. पुढे नोकरीनिमित्त थायलंडला गेलो असताना तिथली एकंदरीत परिस्थिती, पैशाचा दिखावा व खोटेपणा याला कंटाळून भगवत कृपेने त्याच्याविषयी ओढ वाटू लागली. मी आपल्या परीने परमार्थ समजून घेण्याचा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु घडोघडी व्यवहारासंबंधी प्रश्न पडायचे आणि इथे राहून यापुढे आपली पारमार्थिक प्रगती होणार नाही असे वाटून नोकरी सोडण्याच्या निश्चयापर्यंत मी येऊन पोचलो होतो. तसेच पुण्याला जाऊन स्वामीजींना भेटावं व त्यांचा सल्ला घ्यावा असंही वाटत होतं. त्याच सुमारास आईनी सांगितल्यावरून स्वामी नागपूरला आले असताना त्यांना फोन केला. स्वामीजींनी आम्हाला नाम कसं घ्यायचं ते समजावून रोज घ्यायला सांगितलं आणि पुण्याला या असं म्हणाले. स्वामींचं एक वाक्य कायमचं मनात कोरलं गेलं. स्वामी म्हणाले, सगळे खूप मोठे आहेत, मी अजून बाकीच्यांपेक्षा खूप लहान आहे. ही व पुढे अशी अनेक वाक्ये स्वामीजींच्या दैवी जीवनाचा अभ्यास करण्यास व परमार्थ समजून घेण्यास उपयोगी पडली. एप्रिल महिन्यात स्वामींना भेटायला पुण्याला जायचं ठरलं. आईने पूर्ण आठवड्याचा वर्गच कार्यक्रम ठरवला होता. चौघे काका काकू पुण्यात नसताना सुद्धा त्यांनी आमची उतरायची सोय त्यांच्या घरी सद्भक्त मोहिनीताईंतर्वी केली होती. दुसऱ्या दिवशी स्वामी अनुग्रह देणार होते. स्वामीजींची प्रत्यक्ष भेट अनुग्रहाच्या वेळेलाच झाली. अनुग्रह झाल्यावर स्वामीजी म्हणाले, नोकरी सोडायची नाही. नोकरी या शब्दात सगळं आलं. बॉसचं ऐकायचं, बॉस सांगतो तसं करायचं व आपल्याला अधिक चांगलं येतं तेही करायचं. मी स्वामींशी बरीच आर्ग्युमेंट्स केली. त्या दिवशी स्वामींना सुट्टी असून अचानक काही कामाने जावं लागणार होतं. आमचं बोलणं लांबल्यामुळे स्वामींना उशीर झाला व उभ्या उभ्याने जेवून जावे लागले. संध्याकाळी माधव निवासमध्ये मी स्वामींना विचारलं की संध्या करायची का. त्यावर स्वामी म्हणाले, आपल्या साधनेत सगळं आलं. त्यावेळी ते मला स्वतःच्या ज्ञानप्रकाशाने प्रकाशित झालेले दिसले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजींच्या घरी ध्यान सत्संगाला गेलो असताना पूज्यसौ मधुराईंनी आमच्यासाठी समोरच्या जागा राखून ठेवल्या होत्या. तो सत्संग जणू काही माझ्यासाठीच झाला. ठिकाण बदलल्याने परिस्थिती कशी बदलणार नाही हे स्वामीजींनी त्यात परोपरीने समजावून सांगितले. दुपारी एका ठिकाणी साई मंदिराच्या कार्यक्रमासाठी स्वामीजी आम्हाला त्यांच्या गाडीतून घेऊन गेले. माझ्या मनात तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीबद्दल फार मोठा असंतोष होता. स्वामीजी बोलता बोलता म्हणाले, आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघितली की रक्त सळसळतं. असं वाटतं की समाजकारणात किंवा राजकारणात उडी घ्यावी. पण हे असं अनादिकाळापासून सुरू आहे. राज्यकर्त्यांनी नेहमीच प्रजेला आपल्या स्वार्थासाठी वापरलं व संतांनीच केवळ समाजाची धारणा केली, समाज टिकवून ठेवला. माझ्यासाठी हा विचार अगदी नवीन होता. मंदिराच्या कार्यक्रमात आदरणीय पंकजदादा व आदरणीय मिलिंददादा देखील बोलले. ते ऐकल्यावर आपण आपल्या समविचारांच्या वातावरणात येऊन पोहोचलो आहोत असे वाटून मला अतिशय समाधान झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही भूगावच्या साधना शिबिराला गेलो होतो. एका दुपारच्या सत्रानंतर स्वामी म्हणाले, बाहेर ऊन खूप आहे, अनवाणी जाताना चटके बसतील, त्यामुळे आपण वयस्कर साधकांच्या चपला खालून घेऊन येऊ. आणि असं म्हणून स्वामी स्वतः सर्वप्रथम चपला आणायला धावले. रात्री स्वामीजींबरोबर शतपावली करताना अष्टांग योगासारखी प्रकृती शुद्धीकरणाची साधना आपल्या साधनेत अंतर्भूत का नाही हा प्रश्न मी विचारला. त्यावर स्वामीजी म्हणाले, काही वर्ष यम, मग नियम, मग विसरल्यामुळे परत यमाचा अभ्यास, यामुळे काहीच हाती लागणार नाही. आपल्याला सगळं एकदम करायचं आहे. नागपूरच्या पूर्ण मुक्कामात स्वामीजींची वाक्य डोक्यात घुमत होती. स्वतःच्या बुद्धीनी व कल्पनेनी जो परमार्थाचा प्रयोग मी केला होता त्यामुळे व्यवहाराकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. विचार, परिस्थिती आणि परमार्थाची कल्पना यात फार तफावत निर्माण झाली होती. परमार्थ केल्याने परिस्थिती बदलेल हा अबोध सुद्धा त्याला कारणीभूत होता. याचबरोबर सद्गुरु वचन तोची वेदांत ही दासबोधातली ओळी सकट डोळ्यापुढे येत होती. ब्रह्मांड पार्थ झालं तरी सद्गुरु वचनाचे पालन करावे ही समर्थांची शिकवण आठवत होती. एकीकडे चुकलेला व्यवहार झटपट सुधारायला स्वामी सांगत होते तर दुसरीकडे परमार्थातल्या गैरसमजांमुळे माझी व्यवहारिक कोंडी झाली होती आणि अहंकार तिथून मागे वळू देत नव्हता. मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. आयलंडला परत गेल्यावर स्वामींनी सांगितलेली साधना जमेल तशी सुरू होती. बरोबर नेलेली स्वामींची पुस्तकं, ऑडिओ व्हिडिओ सिरीज याद्वारे श्रवण सुरू होतं. त्यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जास्त साधना करावी असे ठरवले, पण मन काही केल्या शांत होत नव्हते, इतके की स्वामींबद्दलही शंका घ्यायला लागलो. उगाच स्वामींकडे गेलो, त्यापेक्षा आधीचच बरं होतं असं वाटायला लागलं. नंतर आईचा फोन आला की गुरुपौर्णिमेला रात्रीपर्यंत स्वामी फोनची वाट बघत होते. आम्ही लगेच स्वामींना फोन केला. दुसऱ्या दिवसापासून ध्यानातले विचार कमी झाले. ध्यानाला बसलो असताना जाणवायचं की कुठली तरी शक्ती आपल्या बरोबर आहे आणि ध्यानाला मदत करते आहे. स्वामींनी सांगितलं होतं की फोन करत जा. सुरुवातीला थोडं रिझर्वेशन वाटलं, पण मग आम्हाला जिथे जिथे डाऊट यायचा, मग तो पारमार्थिक असो की प्रापंचिक, आम्ही स्वामींना विचारायचो. यामुळे हळूहळू जीवनाकडे बघण्याची भूमिका बदलली व स्वामी जे सांगतात त्याची ॲक्सेप्टेबिलिटी वाढली. स्वामीजी पण फोनवर नेहमी प्रेमाने विचारपूस करायचे. कधी कधी फोन करायला उशीर झाला तर स्वामी वाट बघत असायचे. स्वामींनी सांगितलेली किमान साधना जमत नसताना आम्ही फोन करणं टाळायचो, पण स्वामी म्हणायचे जेव्हा साधना जमत नसते तेव्हाच फोन करायचा, इतर वेळी नाही केला तरी चालेल. सुरुवातीला मला वाटायचं की स्वामी परमार्थ सोडून प्रपंचाबद्दल का बोलतात, पण नंतर लक्षात आलं की प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, आणि आपली इथूनच सुरुवात आहे. म्हणजे एकंदरीत सद्गुरू भेटीनंतर नवीन आयुष्याचीच सुरुवात होती. स्वामींनी व्यवहारातल्या अडचणींना कसं तोंड द्यायचं याबद्दल नेमकं मार्गदर्शन केलं. ते आधी सर्व गोष्टी नीट समजून घेत व असं करायचं असं सांगत स्वामींनी कधीही मोहन उत्तरं दिली नाहीत. आजपर्यंत ज्या संसाराला अवॉइड केलं त्याला तोंड द्यायला स्वामींनी शिकवलं. व्यवहारातले प्रश्न व्यवहारानेच सोडवायचे, त्यासाठी साधना नको ही फार महत्वाची शिकवण मिळाली. मी स्वतःविषयी आणि परिस्थितीविषयी केलेली कल्पना यांचा मेळ कधीच जमला नाही, त्यामुळे जीवनात संघर्ष मात्र वाढला होता. विपरीत परिस्थितीविषयी स्वामींशी एकदा बोलताना ते म्हणाले, अरे सगळेच जर परमार्थी झाले तर काही प्रश्नच उरणार नाही, हे असं चालायचंच. साधना करता येणार नाही अशी परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही. त्यांनी पुढे लोकलच्या प्रवासात ज्ञानेश्वरीची पारायणं कशी केली, नोकरीमध्ये त्रास होत असताना स्वामी माधवनाथांनी त्यांना नोकरी सोडण्यापासून कसे परावृत्त केले हे सांगितलं. एकदा फोन केला असताना स्वामींनी आम्हाला भोगावला सुरू केलेला नवीन साधना सांगून रोज 10 मिनिटे करायला सांगितल्या. ते पुढे म्हणाले, परमार्थ सूक्ष्म असल्याने कधी कधी साधनेचं आकलन होत नाही किंवा ती पटत नाही. उदाहरणार्थ आजूबाजूला भगवंत बघता येणार, तेव्हा सुरुवातीला तसं प्रोजेक्ट करावं लागतं, नंतर हळूहळू जमायला लागतं. सद्गुरू भेटीपूर्वी द्वैत व अद्वैत यावर बरेच वाचन व चिंतन झाले होते. तसेच अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही यासारख्या संतवचनांसंबंधी जिज्ञासा होती. एकदा स्वामीजींना मी प्रश्न विचारला की द्वैत सुद्धा अद्वैतासारखे अनादी व कायमस्वरूपी आहे असे का दिसते, त्यावर स्वामीजी म्हणाले, डोळे उघडले की द्वैत व बंद केले की अद्वैत. स्वामीजींनी अगदी सोप्या शब्दात उत्तर देऊन माझ्या बुद्धीच्या चांचल्यावर पडदा टाकला होता. याच दरम्यान स्वामींच्या एका पुस्तकातून मंडळाच्या वेबसाईटची माहिती कळली व डाउनलोड केलेल्या प्रवचनांद्वारे सद्गुरुमुखातून श्रवणाची सोय झाली. व्यवहार विचार स्वतःबद्दलची कल्पना परिस्थितीकडून अपेक्षा आणि परमार्थ करण्याची जिद्द यामधला पराकोटीचा असमतोल आणि संघर्ष सावरून धरून माझं जीवन सुस्थिर करण्याचा स्वामींनी खूप प्रयत्न केला, पण मी गेल्या 3-4 वर्षातले अनुभव विसरू शकलो नाही. मला देखील स्वामी दाखवत असलेल्या मार्गावर चालायचे होते, पण अहंकार आड येत होता. शेवटी मी नोकरी सोडून नागपूरला आलो. काही दिवस स्वामींशी बोलायची मला लाजच वाटत होती. गुरुपौर्णिमेच्या आधी 2 स्वामींना भेटून आलो तेव्हा स्वामींना इम्प्रेस करायला आपण कितीही तयारी केली तरी आपलं खरं स्वरूप किंवा प्रकृती समोर येते आणि त्यांच्यापासून काहीही लपवता येत नाही असं लक्षात आलं. त्या भेटीत प्रत्येक पाद्यपूजेला स्वामी घेऊन गेले. पूजेदरम्यान स्वामी सुद्धा हात जोडून स्तोत्र व आरती म्हणत होते. अनुग्रह असलेल्या दिवशी आम्हाला अनुग्रहाच्या खोलीत बसवून साधनेची रिव्हिजन करून घेतली. घडलेल्या घटनाचक्राबद्दल विचारांचं मंथन सुरू होतं. नेमकं काय चुकलं ते समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होता. स्वामींबरोबर राहताना ते कसा व्यवहार करतात, कसं बोलतात, कसं रिॲक्ट करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. स्वामींनी आम्हाला आतापर्यंत भरपूर वेळ दिला होता आणि मार्गदर्शन देखील केलं होतं. त्यासंबंधी सुद्धा सतत विचारचक्र सुरू असायचं. कधी कधी हे विचार इतके असह्य व्हायचे की ध्यान नाम नको वाटायला लागायचं. मग स्वामींना फोन करून सांगायचो की काहीच जमत नाहीये. स्वामी समजूत घालायचे, म्हणायचे आपल्याला ते जमवायचं आहे, तुला ते नक्की जमेल. त्यावर्षी आदरणीय श्यामाताईंबरोबर गुरुपौर्णिमेसाठी पुण्याला गेलो असताना मला आणि जान्हवीला नागपूर मंडळातर्फे पाद्यपूजा करायला मिळाली. गुरुपौर्णिमेनंतर मन बरंच शांत झालं व स्वामी सांगतात ते पूर्णपणे ऐकण्याचा निश्चय केला. त्यावेळेपासून जीवनातला संघर्ष कमी होत गेला. परिस्थितीचा विरोध करण्यापेक्षा आहे ती परिस्थिती समजून घेण्याकडे कल वाटला. आपण जसे आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, ती सर्व आपल्या कर्माचीच फळं आहेत हे कळायला लागलं व त्यासंबंधी ऍक्सेप्टन्स वाढला. यानंतर आग्रह करून स्वामी पंढरपूरच्या शिबिराला घेऊन गेले. त्या शिबिराचा पांडुरंगाच्या भेटीचा परिणाम म्हणजे सद्गुरूंबद्दल विलक्षण प्रेम वाटायला लागलं. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनांवर निरूपण चाललेलं असताना स्वामी म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहेत असा माझा निश्चय झाला. तसेच शिबिराच्या शेवटच्या दिवशी झालेला आदरणीय मिलिंददादांचा समारोप व पूज्य वाना उत्पातांच्या देशभक्तीपर आवाहनाने निर्माण झालेले असामंजस्य आणि त्याचे निराकरण करत स्वामीजींनी मांडलेली मंडळाची स्वामी माधवनाथांच्या कार्याची स्पष्ट भूमिका यामुळे स्वामी व त्यांच्या कार्याबद्दल अतिशय आदरभाव व श्रद्धा निर्माण झाली. आपण एका महापुरुषाच्या छत्रछायाखाली आलो असून कुठल्याही परिस्थितीत ते आपल्याला ध्येयाप्रत नेण्यास समर्थ व कटिबद्ध आहेत हा विश्वास निर्माण झाला. आजपर्यंत सद्गुरूंचा ऐकायचे जे निश्चय बुद्धीने केले व मनाने ऐकले त्या शिबिरानंतर सहजता आली. स्वामींवर सर्व प्रकारे अवलंबून राहून ते सांगतील तसं जास्तीत जास्त करण्याचं नकळत ठरून गेलं. पुढची 3 वर्ष जमेल तेवढे जीवन सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जगून व समजून घेण्यात गेली. हा आत्मदुरुस्तीचा मार्ग असल्यामुळे या काळात माझा आत्मविश्वास फार कमी झाला होता. सद्गुरू अतिशय खंबीरपणे पाठीशी उभे राहिले होते. इतरांच्या बाबतीत सर्वमान्य असलेल्या कल्पना आपल्या बाबतीत खऱ्या ठरतीलच असे नाही हे मोठ्या धैर्याने समजून घेत होतो. या काळात कर्मविपाकाचे आणि कर्मसिद्धांताचे खूप चिंतन घडले व सद्गुरुकृपेने त्यावर विश्वास बसला. त्यामुळे विचार आणि कर्मांची दिशा अतिशय सुस्पष्ट व सरळ झाली. स्वामींच्या इंटरनेटवर येणाऱ्या प्रवचनांचा व प्रत्यक्ष फोनवरील मार्गदर्शनाचा या काळात खूपच उपयोग झाला. 2001 पासूनची स्वामींची प्रवचनं, सत्संग, अश्विन शुद्ध चतुर्थी तसेच इतर विशेष कार्यक्रम इत्यादी इंटरनेटवर येणाऱ्या सर्व कार्यक्रमांच्या नियमित श्रवणाने असंख्य प्रश्नांना उत्तरं मिळत गेली. तसेच सद्गुरू कार्याविषयी देखील माहिती मिळाली. हळूहळू सद्गुरूंवरचा विश्वास आणखी वाढत गेला. आधी गेलेला आत्मविश्वास परत येऊ लागला. त्यामुळे मी इतर सर्व आधार सोडून सद्गुरूंवर पूर्णपणे अवलंबून राहण्याचा प्रयत्न सुरू केला. आज मागे वळून बघताना असे लक्षात येते की समजले आणि वर्तले यातील भाग्यपुरुष होणे तितके सोपे नाही. त्यासाठी श्रवण, शरणागती व साधना हे अतिशय नियमितपणे, जिद्दीने व आयुष्यभर करण्याची गरज आहे. सद्गुरू कृपेने नियमित श्रवण, ध्यान, केंद्रित बाळा सद्गुरू सहवास व काहीबाही सद्गुरू सेवा घडते आहे. यात दिवसेंदिवस वाढ व्हावी व सद्गुरूंना अभिप्रेत असलेले ध्येय याच जन्मात आपल्या सर्वांना गाठता यावे अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया. हरी ओम तत्सत.
आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दुरून परदेशात असणे फार आल्हाददायक वाटत असले तरी प्रत्यक्ष तिथे राहणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सगळ्या गोष्टी अनुकूल असतील तर ठीक, नाहीतर निराशाही पदरी होऊ शकते. अध्यात्माची आवड व भूक यामुळे श्रीवर्धनला परदेशातही स्वस्थ बसू दिले नाही. परंतु सर्व विपरीत परिस्थिती असून देखील त्यांनी शेवटपर्यंत सद्गुरूंची पाठ सोडली नाही व सद्गुरूंनीही त्यांना धरून ठेवले. श्रीवर्धनने काहीही आडपडदा न ठेवता अतिशय मनातून सद्गुरूंविषयी आपले भाव व्यक्त केले. नागपूर केंद्र व सद्भक्त सौ शुभदादाई जोशी यांचे आवाजाचे असे अतूट नाते आहे. कुठलाही कार्यक्रम असो, एक अभंग तरी शुभदादाईंचा असतो. अतिशय स्वामीनिष्ठ व स्वामीभक्त अशा शुभदादाई एक अभंग सादर करतात.
मैं मन की तरंग रोक लो बस हो गया भजन, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, मन की तरंग रोक लो बस हो गया भजन, आए हो तुम कहाँ से जा रहे इधर, आए हो तुम कहाँ से जा रहे इधर, इतना विचार मन में लो बस हो गया भजन, इतना विचार मन में लो बस हो गया भजन, दुनिया तुम्हें बुरा कहे सोच कर क्षमा करो, दुनिया तुम्हें बुरा कहे सोच कर क्षमा करो, स्वरवाणी का सुधार लो बस हो गया भजन, स्वरवाणी का सुधार लो बस हो गया भजन, सिद्धांत साफ साफ नानक कबीर का, सिद्धांत साफ साफ नानक कबीर का, निज हंस रूप जान लो बस हो गया भजन, निज हंस रूप जान लो बस हो गया भजन, नेकी हो सबके साथ में बन जाए सो करो, नेकी हो सबके साथ में बन जाए से करो, मत सिर पे बड़ी कवार लो बस हो गया भजन, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो बस हो गया भजन।
एक वेळ समुद्राच्या लाटाही थांबतील पण मन की तरंग म्हणजे मनातील विचार थांबणे अशक्य, फक्त सद्गुरु कृपेनेच हे शक्य आहे। अतिशय सुंदर रसाळ व भावपूर्ण अशा अभंगानंतर आता सद्भक्त अलकाताई जो गुरुस्तवन सादर करतायत। अलकाताईंच्या वेगळ्या परिचयाची गरज नाहीये, नागपूरकरांप्रमाणेच पुण्यातील मंडळीही अलकाताईंना ओळखतच असतील। त्यांच्या आतिथ्याचा आस्वाद चाखला नाही अशी मंडळी नसावीच बहुधा। प्रेमळ पण परखड व्यक्तिमत्व, सद्भक्त व ज्येष्ठ साधिका सुबुताई जो यांच्या त्या स्नुषा, अनोखे असे सासूसुनांचे नाते त्यांच्यात आहे। म्हणायला सासूसून पण आई मुलीपेक्षाही जवळचे नाते आहे त्यांच्यात। आजही बाहेरची कामे अलकाताई करत असतील तर संपूर्ण घर या वयातही सुबुताईंनी सांभाळलेले असते। दोघे मिळून कुठलाही आध्यात्मिक कार्यक्रम असो, स्वामी मकरंदनाथांचे शिबिर असो किंवा स्वामी माधवानंदांचे कार्यक्रम असो, दृष्ट लागेल असेच करतात। अर्थात सद्गुरु कृपा असतेच। पण त्यांची इच्छा शक्ती फार जबरदस्त असते. स्वतःचे मनोगत स्वामीजी समोर व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते.
सद्गुरु नाथाय नमः. परमपूज्य स्वामी मुखर्जी, परमपूज्य माधव श्रीकरलाल यांच्या चरणी तसेच पुण्याच्या सर्व भाग्यवान व आदरणीय साधकांना सत्यांना भाग्यवान यासाठी की आपल्या सर्वांना तुम्हाला स्वामीजींचा सहवास रोज सतत लाभतो. आदरणीय याच्यासाठी की त्यामुळे तुमची साधना अत्यंत नियमितपणे तसंच परमपूज्य स्वामी वक्रंदनाथांना पुन्हा वंदन पुण्याच्या साधकांसमोर व्यक्त होण्याचं धैर्य मला यावं. मी स्वामी माधवनाथांना 1982 आणि 1985 साली पाहिले पण ते दर्शन होत असं मला वाटत नाही कारण मला तेव्हा कळले नव्हतं. 1991 साली नोव्हेंबर महिन्यात मी संत बापूंच्या केंद्रात नियमित जाऊ लागले आणि त्यांच्या प्रवचनातून स्वामी माधवनाथ मला थोडे थोडे कळायला लागले. त्यानंतर 9 ऑगस्ट 1992 साली आमच्या घरी ज्ञानेश्वरी निरूपणाचं केंद्र सुरू झालं. ते आज प्रागत सुरू आहे नाही तर फोफावलं आहे असं म्हणायला हरकत नाही की प्रमुख स्वामी कृपा आमच्या कुटुंबावरती. लहानपणापासून मला वाचनाचं वेळ होत. आई संत साहित्य वाचायला लावायची तर वडील दलित साहित्याकडे वडिलांचा कल होता त्यामुळे बुद्धिभेद व्हायचा. परमेश्वरावर श्रद्धा होती पण व्रत वैकल्य उपासतापास कर्मकांड अजिबात आवडायचं नाही. नाही आईला नाही म्हणण्याचं धैर्य नव्हतं पण आचरण्याविषयी अजिबात धैर्य नव्हतं. परंतु केंद्रात जायला लागल्यानंतर मात्र स्वामींचं चरित्र जसं कळायला लागलं तसं तसं या गोष्टीचा उलगडा व्हायला लागला. त्यावेळेस माझ्या वाचनामध्ये गजानन महाराजांचं गजानन विजय ग्रंथ होता आणि त्यामध्ये सुद्धा सद्गुरूंचं महत्व आत्मबोध त्याविषयी परखरपणे लिहिलेलं होत. तसंच मी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा सद्भक्त श्यामादेव पूर्ण साधक परिवार जवळून पाहत होतो. त्यामध्ये असं लक्षात येत होत त्यात माझ्या सासूबाई पण होते असं लक्षात येत होत की या परिवाराचे उद्देश जीवनाचे वेगळे आहेत, ध्येय वेगळं आहे, चर्चा करण्याचे विषय वेगळे आहेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे रिकामा वेळ घालवण्याचं साधन वेगळं आहे. आणि त्यामुळे मी आकर्षित झाले आणि मला तीव्रतेने आतून असं वाटू लागलं की स्वामी माधवनाथांचा अनुभव घ्यावा. 14 फेब्रुवारी 1993 व्हॅलेंटाईन डे विश्व प्रेमाचा दिवस त्या दिवशी माझी मैत्रीण उषा आणि मी यांचा विश्वावर प्रेम करणाऱ्या स्वामी माधवनाथांचा अनुभव झाला आणि या त्यांच्या साधक विश्वामध्ये त्यांनी आम्हाला सामावून घेतलं. अनुग्रह झाल्यावर मला श्रवणाची गोडी अजूनच लागली. स्वामींचे सगळे ग्रंथ वाचावे वाचून काढले. ज्ञानेश्वरी ज्ञान घेणे तर मला विदर्शन आवडलं. मी अनेक जणांना ते भेटे नंतर मी परिचर्या शिक्षक होते त्यामुळे मला रोज क्लास घ्यावे लागायचे. क्लास घेताना सुरुवातीला मी आधी 3 मिनिटांचं ध्यान सुरू केलं ते माझ्या सर्व विद्यार्थिनींना खूप आवडायचं आणि मुख्य म्हणजे क्लासच्या पूर्वी माझं सद्गुरू स्मरण व्हायचं आणि नंतर माझी कामाला सुरुवात व्हायची. रुग्णाची शारीरिक मानसिक काळजी घेणं आम्ही शिकवतच होतो परंतु स्वामीजींचा अनुग्रह झाल्यावर स्वामीजींच्या प्रवचनातून पुस्तकातून सर्व जीव शिवरूपच आहेत हा बोध करायला लागला आणि मी त्याप्रमाणे शिकवू लागले की प्रत्येक रुग्णात शिवच पहा आणि तसा प्रयत्न पण प्रत्येकामध्ये पाहण्याचा करू लागला. अचानकपणे पुढे 1996 साली स्वामीजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी व्यास पुरस्कार घ्यायला निघून गेले. जीवनात पोकळी निर्माण झाली. स्वामी मुखरंदनाथांना आणि माधवानंदांना अतिशय ओझरत पाहिलं पण लवकरच लक्षात आलं की स्वामीजींनी आपली योग्य सोय करून ठेवली आहे आपल्याला बाहेर यायचं काही कारण. स्वामी माधवनाथांच्या केंद्राकडे आकर्षित होण्याचं माझं महत्वाचं कारण असं होतं की त्या केंद्रामध्ये सद्ग्रंथांचा अभ्यास होतो, आध्यात्मिक विचार करतात, साधनेसंबंधी मार्गदर्शन मिळतं, आपल्या मनातल्या शंका निघून जातात आणि या केंद्राची अपेक्षा काय आपण साधना. मी वसतिगृहात असताना ख्रिश्चन मैत्रिणी माझ्या बऱ्याच होत्या. त्या चर्च मधून आल्या की सांगायच्या आज फादरने हे बोला हो बोला आणि मला इतकं वाईट वाटायचं की मी जे स्तोत्र म्हणते त्याचा पण अर्थ मला माहित नाही. श्लोकाची पण तीच गरज आहे. बहुतेक माझी ही प्रार्थना सद्गुरूंनी ऐकली आणि मला त्यांच्या चरणी आणून सुचवलं. स्वामींच्यामुळे माझं वैयक्तिक जीवन खूपच बदललं. कौटुंबिकही स्थैर्य आलं, दृष्टिकोन बदलला. पण एवढंच काय स्वामीजीची एका गावावर पण कृपा झाली आहे. सगळं व्यक्त करण्यासाठी मला आज पुण्याच्या संधी झाली. मला खरंच खूप आनंद वैयक्तिक जीवनात तर मला वाटतं की मला स्वामींकडे आणण्यासाठी अनुग्रहाच्या फार पूर्वी स्वामीजींनी माझ्यावर कृपा केली. 1984 साली माझी मुलगी 6 महिन्याची असताना माझी गती वर्ध्याला झाली आणि मी रोज अपडाऊन करत होते आणि मला वाटायचं की माझी गती लवकरात लवकर पुन्हा नागपूरला व्हावी. परंतु 1.5 वर्षांनी माझी गती झाली. त्याच्या आधी माझ्या 6-7 मैत्रिणींची गती होऊन गेली. मला खूप वाईट वाटलं आणि तेव्हा त्याच्यानंतर मात्र माझ्या लक्षात आलं की जीव ज्या संस्थेत माझी बदली झाली म्हणून ती पुढे तिथे 29 वर्ष निवृत्तीपर्यंत माझी बदली झाली नाही आणि इतर लोकांना मात्र 8-10 बदल्यांना सामोरं व्हावं लागलं. हे माझं नागपुरात राहणं माझ्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून तर आवश्यक होतंच पण माझ्याही दृष्टिकोनातून होतं. नाहीतर मला इतकं नियमित श्रवण भेटलं नसतं आणि स्वामीजी पण नियमित भेटले नसते कारण मी येऊ शकले नसतं. आणि मला हे लक्षात आलं की स्वामीजींना मला या वाटेवर आणायचं होतं म्हणून माझी तेव्हा बदली उशिरा झाली. आपल्याला कधीतरी निवृत्ती करत नाही. त्यानंतर एकदा माझी स्वामी आमची म्हणजे सासासुनांची स्वामीजी कठोर परीक्षा घेतली. 1992 साली सुरू झालेलं केंद्र अतिशय वेगाने वाढत होत. जागा पुरत नव्हती. नागपूरला जे आले आहेत त्यांना माहितीये मग मागच्या बाजूला एक वरांडा बांधला तोही पुरला नाही. त्याच्यानंतर असं ठरलं की वर हॉल बांधायचा. सर्व तयारी झाली. सुरुतेची इच्छा होती, आर्थिक तयारी होती आणि तो बांधायचा ठरलं. स्वामी मानवानंदांनी नारळ फोडला आणि डिक्लेअर केलं की आता इथे हॉल होणार आहे. कोपरी काकांनी सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या आणि आता हॉल बांधायला सुरुवात होणार एवढंच आहे. संत बापू पुण्याला जाणार आहेत असं कळलं. क्षणभर सुटेच ना की आता काय करावं. पण दुसऱ्या क्षणी स्वामीजींनी डोक्यात बॅटरी मारली. हॉल कोणासाठी बांधणार आहात? स्वामींसाठी. कोण बांधून देणार आहे? स्वामी. तुम्ही कोण आहात? निमित्त. मग मागे कशाला करतात? स्वामीजी पाहून देते पुढचं सर. आणि आज तालायत त्या हॉलमध्ये आम्हाला काहीही बघावं लागत नाही. मग ती अडचण प्रवचनकाराची असो, ती अडचण श्रोत्यांची असो, अगदी साधकांची असो, ते सर्व स्वामीजी बघून देते. त्यानंतर 1999 साली स्वामीजी मुकुंदनाथांनी मातोश्री सरला त्यांना आलं आणलं. स्वामी माधवनाथ यांचे राहून गेले की उणीव त्यावेळेस होऊन गेले. त्या हॉलमध्ये स्वामी मुकुंदनाथांची प्रवचन नियमित शिबिर होत. स्वामी माधवानंदांची पण प्रवचन होतात. शनिवार दासबोध ज्ञानेश्वर ज्येष्ठ साधकांची प्रवचन होतात. गुरुपौर्णिमा याशिवाय नागपूरची जनार्दन स्वामी यांचा निशुल्क योगासन वर्ग रोज सकाळी चालतो. त्याला 30 ते 35 महिला उपस्थित असतात. वर्षातून 2 दा गजानन विजय ग्रंथाचं पारायण होत आणि रामनवमीच्या वेळेला 9 दिवस रामरक्षेचा कार्यक्रम होतो. एकूण काय स्वामी कृपा हॉलला उपासनेचा उपास अजिबात पडत नाही. ही एक स्वामी कृपाच आहे. त्यानंतर स्वामी कृपा हॉलमध्ये कार्यक्रम होतात तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की आम्हाला प्रापंचिक अडचणी भरपूर येतात. मग ते शिबिर असो किंवा काही असो, अध्यात्मात अजिबात रस नसणारे पाहुणे तेव्हा टपक. त्यानंतर कधीतरी ऑफिसचं काम निघतं. टेलर सुविधेच्या पायात पण ऑपरेशन झालं होतं. पण ती शक्ती आता आली आहे की आम्ही त्याला सगळ्यांना सौम्यपणे नकार देऊन आम्ही शिबिराला हजर राहू किंवा कार्यक्रमाला हजर राहू अशी तजवीज करतो. 2013 साली अजून एक कठोर परीक्षा झाली. माझी मुलगी अमृता दुसऱ्यांदा बालपणाला गेली. तिची 28 नोव्हेंबर तारीख होती आणि 23, 24, 25 नोव्हेंबरला शिबिर होत. मी सुरुता आणि अमृता शिबिरासाठी पक्के होतो. आम्ही ठरवलं होतं की आपण जर बाळंती झाली तर मी दवाखान्यात आहे सुरू ते घरचं बघतील. बाकी सर्व आमच्या सहकार्यांची म्हणजे इतर साधकांची मदत असतेच असते. आणि असे वाटलं की त्याला बाळंती झाली तिथे बाळाला किती लवकर स्वामीचं दर्शन होईल, नाही तर ती कुणाला जाणारच आहे. पण असतात ना सखे सोयरे शेजारी पाजारी, अहो असतात आहे का शिबिर, बापरे मुलीची हेरसाईन करता शिबिर काही, अशा लोकांनी आश्रमच थांबावा. काय पण हे आता कसं तुम्ही नाही म्हणायला शिकलंच पाहिजे, मोह टाळायला शिकवतात ना अध्यात्मात, पण शिबिराला पण मोह टाळा. मला क्षणभर असं वाटत होत की काय करू काय नाही, पण स्वामीजींच्याच मध्ये स्वामीजींच्याच प्रेरणेने स्थिर झालेलं मन पक्क होत. त्यांनी गुरुपूजन छान पार पडलं, वर्धापनदिन झाला, पूर्ण शिबिर चांगल्या रीतीने पार पडलं आणि पुढे चार दिवसांनी अमृताची दृष्टी झाली आणि तिला मुलगी झाली. या प्रसंगावरून आमच्या हे लक्षात आलं, त्या प्रसंगावरून लक्षात आलं की आमची प्रापंचिक आणि पारमार्थिक याचा समन्वय स्वामीजींनी घालून दिला. त्यानंतर पुढे माझं 2004 साली अचानकपणे उपनाश करते झाले. त्यावेळेस पण स्वामीजींनी मलाच नाही तर संपूर्ण कुटुंबियांना आधार दिला. आणि त्यावेळेस हे लक्षात आलं केंद्रातल्या सर्व साधकांचा आधार मिळाला. हे लक्षात आलं की केंद्र म्हणजे नुसतं आध्यात्मिक मार्गदर्शनासाठीच नाहीये तर संकटकारी मदतीला येणार मोठं केंद्र आहे. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट एका गावाच्या चमत्काराची, स्वामीजींचे कार्यक्रम आम्ही गावामध्ये घेतले, केंद्राचं रेडी पण झाले आणि त्या गावामध्ये फार्म हाऊस आहे. वेगवेगळे कार्यक्रम होतात परंतु त्या फार्म हाऊस मध्ये त्या गावातल्या लोकांना हा कार्यक्रम खूप आवडला, कारण कोंबडी पण नाही आणि पाहिजे अशा प्रकारे. आणि त्यानंतर स्वामीजींनी आणि वेणीदादांनी गावामध्ये पूर्ण फेरफटका मारला. फेरफटका मारला तेव्हा काहीच कळलं नाही, आश्चर्य पुढेच त्या गावात आम्ही 2000 सालापासून जातो पण आमच्या कधीच काही लक्षात आलं नाही. की नंतर शेती करायचं ठरवलं आणि तेव्हा गावात गेलो असता लक्षात आलं की गावामध्ये एकही शौचालय नाही आणि स्वामीजींनी आम्हाला प्रेरणास्तो करत ठरवलं. केंद्रातले जांभळे काका ललिता आम्ही सर्वांनी त्याचा सर्वे केला, बाकी सगळ्या ऐकल्या आणि केंद्रातले ज्येष्ठ साधक जयंतदादा देव यांनी रोटरी क्लबतर्फे फायनान्स पुरवला. आज गावामध्ये 49 सुसज्ज शौचालय तयार झालेली आहे. माझा हा विश्वास आहे की स्वामीजी जेव्हा फेरफटका मारायला गावात गेले तेव्हा त्यांची चरणधूळ जी पडली त्यातून त्या गावाचा उद्धार झाला. आज सर्व मातांना भगिनींना सगळ्यांना त्याचा आधार होतो आहे. आणि तेव्हा लक्षात आलं की स्वामीजी नुसत्या साधक विश्वावर प्रेम करत नाही तर संपूर्ण विश्वावर प्रेम करतात. सद्गुरूंचं प्रेरणास्त्र बळकट किती असतं याचाही अनुभव आहे. प्रत्यक्ष परमेश्वरी शक्ती आपल्यामध्ये कार्यरत आहे हे जाणून राहिलं, हे जाणवणं काय सुखी राहावं ही सद्गुरूंची प्रार्थना आहे. स्वामीजींपासून मधुरा त्यांना वेगळं करताच येत नाही. मधुरा त्यांच्या नावातच माधुरी आहे, साखरेपासून गोडी वेगळी करूच शकत नाही. मधुराताईंचे आपण सर्वजण ऋणी आहोत आणि ऋणाईतच राहू मला असं वाटतं, कारण स्वामीजींचा वेळ सर्व साधन घेतात त्यामुळे मधुराताई सुना मुलं नातवंड यांचे सर्वांचेच आपण ऋणी आहोत. स्वामीजींनी त्यांच्यावर कृपा केलेली आहे असे ज्येष्ठ साधक कोपरी काका पैठणकर काकू डॉक्टर सरकारे हे त्यांचे निरोपे आहेत. आमच्यापर्यंत प्रवचनातून आमचं स्वामीजींशी अनुसंधान ठेवण्यासाठी आम्हाला त्याचा अत्यंत उपयोग होतो त्या प्रवचनाचा. त्या कृपेलाही वंदन आणि त्या साधकांनाही वंदन. स्वामीजींनी इथे बोलण्याची विनंती संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. तुमच्या प्रवचनातून मिळालेल्या केंद्रातून कळलेल्या सर्व प्रकारे मार्गदर्शनातून साधना करण्याचा प्रयत्न करते आहे पण गुरुतत्वाचा स्पर्श झाला नाही तर साधना होत नाही हा अनुभव आहे. तरी स्वामीजी मी तुमचं चरण घट्ट धरलंय पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझं बोट घट्ट धरावं म्हणजे मी या साधक परिवारातून अजिबात हरवणार नाही. हरिओ ते 12 मिनिटात स्वामीजींना बसवायचं म्हणजे क्षीरसागराला तिसरी वाटणं तरी स्वामीजी इच्छा माफावी.
सद्गुरु कृपा व साधकाचा सद्गुरूंवरील विश्वास व निष्ठा साधकाला कुठल्याही अडचणींचा सामना करायला बळ देते. अलकाताईंच्या आयुष्यातही किती अडचणी व संकटे आलीत, पण सद्गुरूंच्या वटवृक्षाखालील सावलीत त्या अतिशय निर्धास्त होत्या. जणू काही सद्गुरू आपली परीक्षा बघतायत अशा आविर्भावात दोघीही सासू सुना प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होत असतात. अशीच कृपा सर्व साधकांवर परमपूजनीय स्वामीजींची असो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. संत कबीरांचा एक दोहा आहे, हरी रुठे गुरु ठवर है, गुरु रुठे नाही ठवर. ते म्हणतात, एक वेळ ईश्वर आपल्यावर नाराज झाले तरी चालेल, कारण फिरून ईश्वराची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्याजवळ नेण्यासाठी आपल्याला सहारा देणारे सद्गुरू आपल्याजवळ आहेत. पण जर गुरु नाराज झाले तर कोण आहे आपला आधार? कारण सद्गुरूंशिवाय तर आपण ईश्वराजवळ जाऊ शकणार नाही. म्हणजे ईश्वराशिवाय गुरूंजवळ आपण जाऊ शकतो, पण गुरूंशिवाय ईश्वराजवळ मात्र जाऊ शकत नाही. म्हणूनच कबीरजी पुढे म्हणतात, गुरु गोविंद दो खडे काको लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. ते म्हणतात, माझ्यासमोर गुरु गोविंद एकदम येऊन उभे ठाकले व कुणाला सर्वप्रथम नमस्कार करावा असा प्रश्न उभा झाला तर मी प्रथम गुरूंचेच पाय धरण्या. परमात्म्यापेक्षाही सद्गुरूंना कबीरजी श्रेष्ठ मानतात. मी कुठेतरी वाचले होते की असं समजा तीन रस्ते आहेत, एक रस्ता बुद्धीप्रमाणे चालणारा अहंकाराचा रस्ता, दुसरा परब्रह्म प्राप्तीचा. हे दोन्ही रस्ते तर समांतर आहेत, हे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, पण या दोन्ही रस्त्यांना जोडणारी अशी एक छोटीशी गल्ली आहे, ती म्हणजे सद्गुरू. ते तुमच्या अहंकाराचं विसर्जन करतात व तुम्हाला त्या परमात्म्याप्रत नेऊन सोडतात. असे हे सद्गुरू अनेक जन्मांच्या पुण्यांमुळे आपल्याला लाभतात. आपण खरोखरच पुण्यवान असू की ज्या योगे आपल्याला सद्गुरूंचा लाभ झाला. आता आपल्या कुठल्याही चुकीमुळे त्यांचे बोट माझ्या हातून सुटू नये यासाठी त्यांनीच ते घट्ट धरून ठेवावे अशी आपणा सर्वांतर्फे त्यांच्या चरणी प्रार्थना करते. स्वामीजी, आपली प्रेमळ कृपादृष्टी आम्हावर आहेच, ती तशीच ठेवावी व दरवर्षी नागपूर आनंद यात्रेला आपण नेहमीप्रमाणे येत राहावे व आम्हाला कृपांकित करीत राहावे असा आम्हा नागपूरकरांतर्फे प्रेमळ आग्रही करते. आता परमपूजनीय स्वामीजी व परमपूजनीय सौ मधुराताईंची आरती सद्भक्त श्रीनिवास पुरोहित व सौ अपर्णा पुरोहित यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. दोघेही स्वामीनिष्ठ नियमित केंद्रात येणारे असे युवा साधक आहेत.
Amen. पूजनीय स्वामीजींना सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचा निवेदन आहे.